श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, 10व्या अध्यायाचा आज 3रा श्लोक सुरू करूया। कालच्या भागात शेवटी परमात्म्याने सांगितलं की ज्याचा आतला प्रवास सुरू झाला असेल त्यालाच बहुतेक परमात्मा काय आहे हे समजण्याचा चान्स आहे, कारण पोटातल्या गर्भाला कधी आपल्या आईचे वय कळेल का? उदरीचा गर्भू जैसा नेणे मायेची वैसा, देवांशी मी तैसा चोजवेना। देव आणि ऋषी यांना मी तसा कळू शकत नाही। तर प्रवतलाही वेगी बहुडे, देह सांडुनी मागिलीकडे, महाभूतांची या चढे माथ्यावरी। पंच महाभूतांच्या माथ्यावर चढून ज्याची वर जाण्याची तयारी आहे अशा साधकालाच मी तोच मला समजू शकतो। आज 3रा श्लोकापासून पुढचा भाग आपण घेणार आहोत। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। यो माम जमनादिं च वेति लोकमहेश्वरम् असम्मूढा समर्थेषु सर्वपापै प्रमुच्यते। जो मला जन्मरहित अनादी आणि लोकमहेश्वर असे जाणतो तो मानवांमध्ये ज्ञानी आहे आणि तो सर्व पापांपासून मुक्त होतो। तैसा राहुनी ठाय ठिके स्वप्रकाशे चोखे अजत्व माजे देखे आपुलिये डोळा। मी आदिसी परू सकळ लोक महेश्वरू ऐसिया माते जो नरू या परी जाणे। तो पाषाणान माझी परिसू रसान माझी सिद्ध रसू तैसा मनुष्याकृती अंशू तो माझा चिजाण। तो चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंभ परी माणूसपणाची भांब लोकाची भागू। अगा अवचिता कापुरा माझी सापडला हिरा वरी पडलिया निरा न निघे तेवी। याप्रमाणे चांगल्या रीतीने त्या ठिकाणी स्थिर राहून म्हणजे पंचभूतांच्या डोक्यावर पाय ठेवून शुद्ध आत्मप्रकाशाच्या योगाने आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष माझे जन्मराहित्य जो जाणतो, मी आरंभाच्या पलीकडला अनादि असा आहे आणि सर्व लोकांचा मुख्य ईश्वर मी आहे, अशा मला जो पुरुष याप्रमाणे जाणतो तो पुरुष पाषाणांमध्ये परीस जसा श्रेष्ठ किंवा सर्व रसांमध्ये अमृत जसे श्रेष्ठ, त्याप्रमाणे तो मनुष्याच्या आकाराने असलेला माझा श्रेष्ठ अंश आहे असे समज। म्हणजे थोडक्यात तो माझी विभूती आहे असे समज। तो ज्ञानाची चालती बोलती मूर्तीच आहे। त्याचे अवयव ते सुखाला फुटलेले अंकुर आहे आणि त्याच्या ठिकाणी दिसणारा माणूसपणा हा लोकांच्या दृष्टीला होणारा भ्रम आहे। मुळात तो माणूस नसतोच, तो स्वतःच परमात्मा झालेला असतो। अर्जुना, हिरा जर अकस्मात कापरांमध्ये सापडला, म्हणजे कापुराच्या आतमध्ये जर एखादा हिरा सापडला व त्यावर जर पाणी पडले तर त्या पाण्याकडून तो विरघळल्याशिवाय भिन्न असा बाहेर निराळा कसा पडणार नाही तर पडेल। तो कापरासारखा पाण्यात कधी विरघळणार नाही आणि कायमस्वरूपी तो वेगळा राहील असा तो उत्कृष्ट मनुष्य। तैसा मनुष्य लोकानातू तो जरी जाहला प्राकृतू तरीही प्रकृती दोषाची मातूने निजे तेथ तो आपसईची सांडिजे पापी जैसा जळत चंदनू सर्पी तैसा माते जाणे तो संकल्पी वर्जुनी झालिजे तेची माते कैसे जाणिजे ऐसे कल्पी जरी चित्त तुझे तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके जे वेगळाल्या भूती सारिखे होनी प्रकृती विखूरले आहे ती त्रिजगती आघवी त्याप्रमाणे मनुष्य प्राण्यात जरी तो शरीरधारी दिसला तरी पण त्याच्या ठिकाणी जन्म मृत्यू इत्यादी करून प्रकृती दोषांची गोष्टही माहीत नसते. त्या पुरुषाला आपोआपच पापे टाकून जातात. ज्याप्रमाणे आग लागलेल्या चंदनाच्या झाडाला वेढा घालून असलेले साप सोडून जातात त्याप्रमाणे मला जो ओळखतो तो संकल्पाकडून टाकला जातो. तेच मला कसे जाणावे असे जर काही तुझे मन इच्छा करीत असेल ना तर मी असा आहे व हे माझ्यापासून झालेले निराळे पदार्थ असे आहेत ते ऐक. ते माझे विकार भिन्न भिन्न प्राण्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या प्रकृतीसारखे बनून संपूर्ण त्रैलोक्यामध्ये पसरलेले आहेत. तू नीट लक्ष देऊन ऐक. बुद्धिर्ज्ञानम संमोह क्षमा सत्यम दमः क्षमा सुखम दुःखम भवो भावो भयम चाभयमेव च अहिंसा समता तुष्टि स्तपो दानम यशो यशाः भवन्ति भावा भूतानां मत एव पृथक विधा. बुद्धि ध्यान असम्मोह क्षमा सत्य दम शम दुःख होणे न होणे भय व अभय अहिंसा समता तुष्टी तप दान यश अपकीर्ती हे सर्व भूतांचे निरनिराळ्या प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात. म्हणजे सर्व माणसांमध्ये मनुष्यामध्ये देहधाऱ्यांमध्ये जे भाव उत्पन्न होतात ते सर्व मी उत्पन्न करतो किंवा माझ्यापासून ते उत्पन्न होतात. प्रथम जाण बुद्धी मग ज्ञान जे निरवधी असंमोह सहन सिद्धी क्षमा सत्य मग शम दम दोन्ही सुख दुख वर्तत जनी अर्जुना भावा भाव मानी भावाची माजी आता भयाणी निर्भयता अहिंसाणी समता हे मम रूपची पांडुसुता ओळखतू दान यश अपकीर्ती हे जे भाव सर्वत्र असती ते मजची पासुनी होती भूतांच्या ठाई जैसी भूते आहाती सिनानी तैसेची वेगळाले मानी एक उपजती माझ्या ज्ञानी एक नेणती माते. त्यापैकी पहिली जी बुद्धी आहे असे समज. ही जे सर्व भाव सांगितले ना त्यापैकी पहिली बुद्धी आहे. नंतर अगाध ज्ञान असंमोह म्हणजे सहज उपस्थित झालेल्या ज्ञेय गोष्टींकडे विवेकपूर्वक प्रवृत्ती सहन करण्याचा स्वभाव म्हणजे क्षमा आणि सत्य. मग शम म्हणजे मनाचा निग्रह दम म्हणजे इंद्रियाचा निग्रह आणि लोकांमध्ये असलेले सुख आणि दुःख अर्जुना होणे आणि नसणे या सर्वांची माझ्याच विकारांमध्ये गणना कर. अर्जुना भय आणि निर्भयपणा अहिंसा आणि समबुद्धी संतोष हे सर्व ही माझीच रूपे आहेत असे तू समज. दान यश व दुष्कीर्ती हे जे विकार सर्व ठिकाणी राहतात ते माझ्यापासून प्राणांच्या ठिकाणी उत्पन्न होतात. जशी भूते वेगवेगळाली आहेत तसेच हे भावसुद्धा वेगवेगळाले आहेत असे समज. त्यापैकी कित्येक भाव माझ्या ज्ञानांमध्ये उत्पन्न होतात आणि कित्येक मला जाणत नाहीत, म्हणजे माझ्या अज्ञानात उत्पन्न होतात. अगा प्रकाशानी कळवसी हे सूर्याची स्तव जैसे प्रकाश उदयी दिसे तम अस्तुसी आणि माझे जे जाणणे नेणणे ते तव भूतांच्या देवांचे करणे म्हणून भूती भावाचे होणे विषम पडे. या परी माझ्या भावी हे जीवसृष्टी आहे आघवी गुंतली असे जाणावी पंडुकुमरा. आता ये सृष्टीचे पालक तया आधी न वर्तती लोक ते अकरा भाव आणिक सांगेन तुझ. अरे अर्जुना, प्रकाश आणि अंधार हे परस्परांविरुद्ध स्वभावाचे असूनही ते ज्याप्रमाणे एका सूर्यापासूनच उत्पन्न होतात, सूर्याच्या उदयात प्रकाश दिसतो आणि सूर्याच्या अस्ताबरोबर अंधार येतो, त्याचप्रमाणे माझे जे ज्ञान होणे अथवा माझे जे अज्ञान असणे हे प्राण्यांच्या दैवाचे कर्तृत्व आहे. म्हणून त्याप्रमाणे प्राणी मात्रांच्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात ह्या विकारास व्हावे लागते. याप्रमाणे माझ्या विकारांमध्ये ही संपूर्ण जीवसृष्टी सापडली आहे असे अर्जुना समज. आता ह्या सृष्टीचे पालन करणारे आणि ज्यांच्या ताब्यात सर्व लोक वागतात ते आणखी 11 विकार सुद्धा मी तुला सांगतो, पुढे ऐक.
महर्षया सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा.
प्राचीन जुन्या काळी कश्यप वगैरे जे 7 महर्षी, त्याचप्रमाणे 4 स्वयंभू आदी जे मनू आहेत, हे माझे भाव माझ्या मनापासून उत्पन्न झाले. ही सर्व प्रजा या सर्वांची सृष्टी आहे, म्हणजे मुळात हे या भावांपासून उत्पन्न झाली.
तरी आगमांची गुणी वृद्ध जे महर्षी माझी प्रबुद्ध कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी आणि कही सांगी जतील जे 14 स्वायंभू मुख्य मुदल चारी मनू. ऐसे हे 11 माझ्या मनी जहाले धनुर्धरा सृष्टीच्या व्यापारा लागूनिया. जे लोकांची ये व्यवस्था न पडे जैया त्रिभुवनाचे काही न मांडे तै महाभूतांचे दळवाडे अचुंबितसे. तैची जे जाहाले इही लोकपाळ केले अध्यक्षु रचूनी ठेविले इही जन. म्हणून 11 हे राजा मग एर लोक यांचिया प्रजा ऐसा हा विस्तारू माझा ओळखतू.
तरी अर्जुना, सर्व गुणांनी श्रेष्ठ मोठ मोठ्या ऋषींमध्ये प्रसिद्ध असलेले ज्ञाते जे कश्यपादी 7 ऋषी, 14 मनूंपैकी स्वयंभू आदी करून मुख्य मूळ जे 4 मनू तेही आणखी सांगितले जातील. अगं अर्जुना, सृष्टीची घडामोड चालावी म्हणून वर सांगितल्याप्रमाणे हे 11 जण माझ्या मनापासून उत्पन्न झाले. ज्यावेळी स्वर्गादी लोकांची काही व्यवस्था लागली नव्हती व या त्रैलोक्याचा मांड मांडलेला नव्हता आणि महाभूतांचे समुदाय उपयोगात आले नव्हते, त्याचवेळी हे कश्यप वगैरे जे 11 आहेत ना ऋषी आणि मनू मिळून हे उत्पन्न झाले. मग त्या 11 जणांनी इंद्रादी 8 लोकपालांना, म्हणजे 8 दिशांचे 8 स्वामी असे उत्पन्न केले व त्यांना त्या दिशांचे स्वामित्व नेमून ठेवले व त्या लोकपालांनी नाना प्रकारचे लोक उत्पन्न केले. म्हणून आपले गोत्र वगैरे हे सगळे याच्यापासून तयार झालेत. म्हणून हे सांगितलेले महर्षी इत्यादिक हे 11 राजे आहेत आणि बाकीचे लोकपालादिक हे यांची प्रजा असे, असा हा माझा विस्तार आहे असे समज.
पाही पारंभी बीज एकले मग तेची विरुढलिया बूड जाहले बुळी कोंब निघाले खांदियांचे खांदिया पासुनी अनेका पसरलिया शाखोपशाखा शाखा स्तव देखा पल्लव पाने पल्लवी फूल फळ एवं वृक्षत्व जाहाले सकळ ते निर्धारिता केवळ बीजची ते ऐसे मी एकची पहिले मग मी ते मनाते व्याले तेथ सप्त ऋषी जाहाले आणि चारी म्हणू इही लोकपाळ केले लोकपाळी विविध लोक सृजिले लोकांपासुनी निपजले प्रजा जात ऐसे नी हे विश्व येथे विची प्रसवलाना निरुते परी भावाचे निहाते माने जया
अर्जुना पहा पहिल्या प्रथम फक्त एक बी असते मग त्यालाच अंकुर फुटल्यावर ते बुंधा होते आणि बुंधात फांद्याचे अंकुर निघतात पहा त्या फांद्यांपासून पुढे लहान मोठ्या शाखा पसरतात आणि त्या फांद्यांपासून कोवळी पालवी आणि पाने फुटतात असे समज पालवीपासून फूल व फळ उत्पन्न होतात याप्रमाणे संपूर्ण झाड तयार होते आणि विचार करून पाहिले तर मग ते झाड म्हणजे केवळ बीज असते त्या बीजामध्येच सगळे झाड समावलेलं असते आणि झाड हे बी आणि बी हे झाड असते याप्रमाणे प्रथम एकटाच मी होतो मग ते मी त्या मनाला उत्पन्न करते आणि त्या मनाला उत्पन्न केल्यानंतर त्या मनापासून कश्यपादी 7 ऋषी आणि स्वयंभू आदी 4 मनू उत्पन्न झाले म्हणजे हे सर्व माझ्या भाव माझा जो भाव होता त्या भावातून उत्पन्न झाले मग त्यांनी मग 8 लोकांना म्हणजे इंद्र अग्नी यम वरुण नैऋती वायू कुबेर ईशान्य असे हे 8 लोकपाळ उत्पन्न केले आणि त्या लोकपालांनी अनेक प्रकारच्या स्वर्गांची रचना केली लोकांची रचना केली आणि त्या लोकांपासून ही सर्व प्रजा उत्पन्न झाली याप्रमाणे हे दिसत असलेले विश्व खरोखर माझ्यापासूनच निर्माण झाले नाही का कारण ते माझ्या मनापासून निर्माण झाले परंतु हर हा सर्व माझाच विस्तार आहे अशा दृष्टीने जो पाहिल त्याला हे पटू शकते अन्यथा हे पटायला थोडंसं अवघड आहे
एताम विभूतिम योगम च मम यो वेति तत्वतः सो विकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयाः
हा माझा विस्तार व अभेद योग जो पूर्णपणे जाणतो तो माझ्या अखंड अशा महाअभेद योगाने युक्त होतो याविषयी अजिबात संदेह नाही
या लागी सुभद्रापती हे भावया माझिया विभूती आणियांचिया व्याप्ती व्यापले विश्व म्हणोणी गा या परी ब्रह्मादी पिपिलकेन वरी मी वाचुनी दुसरी गोठी नाही ऐसे जाणे जो साचे तयाची रे जाहाले ज्ञानाचे म्हणोणी उत्तम मध्यम भेदाचे दुःस्वप्नतया मी माझिया विभूती आणि विभूती व्यष्टलिया व्यक्ती हे आगवे योग प्रतिती एकची माणी
अर्जुना म्हणून आता जे सांगितले हे बुद्धी इत्यादी भाव या माझ्या विभूती आहेत म्हणजे जे आता सर्व सांगितले 8 मनू 4 मनू 7 ऋषी हे सर्व जे आहेत आणि 8 लोकपाळ हे सर्व हे माझ्या विभूती आहेत कारण हे माझ्या भावापासून माझ्या सेंटिमेंट्सपासून उत्पन्न झाले आहे म्हणून अर्जुना अशा प्रकारे ब्रह्मदेवापासून प्रारंभ करून तर शेवटी मुंगीपर्यंत माझ्यापासून दुसरी गोष्टच नाही याप्रमाणे जो यथार्थ जाणतो त्याला ज्ञानाची जागृती झाली आहे, म्हणून त्याला उत्तम व मध्यम या भेदांचे स्वप्न पडले का? नाही, त्यात उत्तम आणि मध्यम काही राहिलंच नाही. कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ हा काही भागच नाही. मी आणि माझ्या विभूती व सर्व विभूतींनी व्यापलेले प्राणी हे सर्व एकच आहे, असे ऐक्याच्या प्रतीतीने जो जाणतो त्यालाच हे समजू शकते. नाही तर मग सगळा भेदच दिसतो. वर्ण दिसतात, व्यवस्था दिसते, जाती दिसते, प्रजाती दिसते, पण खरं जर बघितलं तर हे सगळं ऐक्य आहे. हे ऐक्याची प्रतीती आहे, म्हणून एकाच गोत्रामध्ये सर्व वर्णाची लोक असतात. म्हणून अशा या संशयरहित महायोगाने, ऐक्य भावनेने जो मनाच्या द्वाराने माझ्याशी एकरूप झाला तोच खरोखरी कृतार्थ झाला आहे, यात शंका घेण्यासारखे काही नाही. म्हणून निशंके येणे महायोगे, मज मिनला मनाचे नियांगे, एथ संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी जाहला. काजे ऐसे किरीटी, माते भजे जो अभेदादिठी, तयाची भजनाची नाटी सुती मज. म्हणून अभेदे जो भक्तियोगु, तेथ शंका नाही नये खंगू, करीता ठेला तरी सांगू ते सांगितले षष्ठी. तोची अभेदू कैसा, हे जाणावया मानसा, सादाली तरी परियेसा बोली जेल. म्हणून अशा या संशयरहित महायोगाने, ऐक्य भावनेने जो मनाच्या द्वाराने माझ्याशी एकरूप होतो ना, तोच खरोखर कृतार्थ झाला असे समजावे. कारण अर्जुना, अशा अभेद दृष्टीने जो मला भजतो त्याच्या भजनाच्या छंदात माझा प्रवेश आहे, त्याच्या कीर्तनामध्ये माझा प्रवेश आहे. म्हणून अभेद असा हा जो भक्तियोग, अभेद म्हणजे अगदी चिलखतीप्रमाणे, असा अभेद जो भक्तियोग, याच्याबद्दल काही एक शंका नसून यास खंडही नाही. अभेद भक्ती, कशी भक्ती? ज्यात माझ्याकडून कोणाला काही अपेक्षा नाही. शिवाय याचे आचरण करीत असता यास जरी थोडा बहुत व्यत्यय आला, तथापि त्यापासून चांगलेच फळ प्राप्त होते, हे तुला 6व्या अध्यायात म्हणजे त्या 40व्या श्लोकामध्ये हा विषय आला होता 6व्या अध्यायाच्या. तेच माझे ऐक्य कसे आहे हे समजण्याची मनात इच्छा उत्पन्न होत असेल तर मी तुला ते आता माझे ऐक्य म्हणजे काय हे तुला सांगतो, आणि तो भाग आपण उद्या पाहणार आहोत. आज आपण इथेच थांबू. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.